नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगाचा विरोधकांचा इशारा. औरंगजेब उदात्तीकरण प्रकरणी अबू आझमींविरोधात विधिमंडळात प्रचंड गदारोळ. कठोर कारवाई करण्याची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची सूचना. परभणी छत्रपती संभाजीनगर करंजगाव या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला प्रारंभ. आणि आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे.
मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आपली पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. काल नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांनी शपथच घ्यायला नको होती असं मत व्यक्त केलं.
हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनाम्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता. धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता. त्या परिवाराच्या त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही. त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेला आहे. मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुरावे असूनही कारवाईला उशीर केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंडे यांना बडतर्फ का केलं नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात न देता थेट माध्यमांना देणं हा सभागृहाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणू असा इशाराही त्यांनी दिला. हे सरकार आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सरकारला या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणीही पटोले यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनाम्याच्या पद्धतीची माहिती माध्यमाला सरळ दिली, अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती. ती माहिती दिलेली नाही. माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती. गृह खात्याने ही माहिती का लपवली याचा अर्थ गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम सरकारच करत होत. तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल, त्यांची टीम असेल, तसं या सरकारला सुद्धा सहआरोपी करावी लागणार. या सरकारला आता जनतेला आणि आम्हा लोकांना विरोधकांना हिशोब द्यावं लागणार.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे काल विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेक वेळच्या तहकुबीनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विधानसभेत कामकाज सुरू होताच मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या अनेक आमदारांनी अबू आझमींविरोधात कारवाईची मागणी करत घोषणाबाजी सुरू केल्यानं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी नंतर अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. त्यानंतर कामकाज सुरू होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी केली.
वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो. हा खरं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये. अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे.
विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी अबू आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. सत्ताधारी बाकांवरच्या सदस्यांनी या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं सभापती राम शिंदे यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही अबू आझमी यांच्यासह शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इतरांवरही कारवाई करावी अशी मागणी केली. सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अबू आझमी हे जाणीवपूर्वक वारंवार अवमानकारक वक्तव्य करत असल्यानं त्यांचा जाहीर निषेध करत कारवाईची मागणी केली. सभापती राम शिंदे यांनीही महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सर्वांविरोधात सरकारनं कठोर कारवाई करावी अशी सूचना केली.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भात अशा प्रकारचे वक्तव्य सर्रासपणे केले जातात. शासनाचं आणि विरोधी पक्षाचं आणि दोन्ही सभागृहात सदस्यांच्या बाजूच्या भावना तीव्र आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितांवर तीव्र स्वरूपाचे कारवाई करावी. फक्त पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून हे प्रकरण चालणार नाही, म्हणून या संदर्भामध्ये सक्त कारवाई शासनाने करावी.
यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान अबू आझमी यांच्याविरोधात मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर औरंगजेब प्रकरणी आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं निवेदन अबू आझमी यांनी समाज माध्यमांवरून जारी केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची हृदयद्रावक छायाचित्र कालपासून प्रसारमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत. या भीषण हत्याकांडाच्या निषेधार्थ काल बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. नागरिकांनी बीड शहरातून निषेध फेरी काढली. केज इथं टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. जालना इथं गांधी चमन चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर शहरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं. परभणी इथं संविधान प्रतिकृतीच्या अवमानाची घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विजय एल आंचलिया यांची नियुक्ती केली आहे. आंचलिया यांनी काल परभणी इथं संबंधित परिसराची तसंच शहरातल्या काही दुकानांची पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. परभणी छत्रपती संभाजीनगर करंजगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिली. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथल्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर बोलत होत्या. मुकुंदवाडी इथं भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान जालना इथंही सरकार यांनी बैठक घेऊन चर्चा केली. जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या स्थानकांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं. आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 4 गडी राखून विजय मिळवला. दुबई इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा संघ 264 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद शमीनं 3, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल आलेल्या भारतीय संघानं 49व्या षटकात 6 गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. सर्वाधिक 84 धावा करणारा विराट कोहली प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दरम्यान होणार आहे. धाराशिव तालुक्यात ढोके इथल्या संशयित बर्ड फ्ल्यू रुग्णाचे नमुने पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल नकारात्मक आला असून सदरी रुग्णाला बर्ड फ्ल्यूची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे काल 1 फुटानं उघडण्यात आले. सध्या 2500 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच नुकसान भरपाई अनुदान द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी जालना काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. लातूर शहरातल्या नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगाचा विरोधकांचा इशारा. औरंगजेब उदात्तीकरण प्रकरणी अबू आझमींविरोधात विधिमंडळात प्रचंड गदारोळ, कठोर कारवाई करण्याची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची सूचना आणि आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.